लहानपणी आपण अनेक गोष्टी ऐकल्या बिरबल बादशाच्या, त्यातलीच ही एक गोष्ट. एके दिवशी बादशाच्या दरबारामध्ये एक फकीर आला आणि बादशाला सबजा देऊन गेला. काही वेळानं एक साधू आला, तो बादशाला राख देऊन गेला. राख हातात पडताच बादशा प्रचंड संतापला. बिरबलानं ओळखलं प्रसंग बाका आहे. बिरबल विनम्रपणे बादशा समोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, जहापना, ही राख कशाचं प्रतीक आहे माहिती? याच राखेतनं फिनिक्स पक्षी पुन्हा नव्याने जन्म घेतो. कळलं राखेचं हिंदवी संस्कृतीमधलं महत्व किती गहन आहे.
अलक निरंजन, अलक पुकारित आला, अलक पुकारित आला जोगी, अलक पुकारित आला, अलक पुकारित आला जोगी, अलक पुकारित आला,
अलक पुकारित आला जोगी, अलक पुकारित आला, अलक पुकारित आला जोगी, अलक पुकारित आला,
अलक पुकारित आला जोगी, अलक पुकारित आला, अलग पुकारित आला जोगी, अलग पुकारित आला,
अलग पुकारित आला जोगी, अलग पुकारित आला, अलग पुकारित आला जोगी, अलग पुकारित आला.
द्वैत द्वैत नाही करुनी, द्वैत द्वैत नाही करुनी, रंग तो निज रंगी है.
पुकारित आला जोगी, अलग पुकारित आला,
निर्गुण मुळीचा भक्तासाठी, निर्गुण मुळीचा भक्तासाठी,
निर्गुण मुळीचा
प्रगट जगी है.
अलग पुकारित आला जोगी, अलग पुकारित आला, अलग पुकारित आला जोगी, अलग पुकारित आला.
द्वैत द्वैत नाही करुनी, द्वैत द्वैत नाही करुनी, रंग तो निज रंगी है.
अलग पुकारित आला जोगी, अलग पुकारित आला, अलग पुकारित आला जोगी, अलग पुकारित आला.
सहज समाधी सहज भोगनी, सहज समाधी सहज भोगनी,
सहज समाधी सहज भोगनी, सहज समाधी सहज भोगनी,
सहज समाधी सहज भोगनी, दत्त शांति भोगी है. द्वैत द्वैत नाही करुनी, द्वैत द्वैत नाही करुनी, रंग तो निज रंगी है.
अलग पुकारित आला जोगी, अलग पुकारित आला, अलग पुकारित आला जोगी, अलग पुकारित आला, अलग पुकारित आला जोगी, अलग पुकारित आला.